प्रकरण 32, मानवी जन्म अपूर्व संधी। आपल्या हिंदू विचार प्रणालीप्रमाणे मनुष्य जन्म 84 लाख योनी फिरून आल्यावर मिळतो। मनुष्य योनीत आल्यावर पाप वा पुण्य करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला जरूर आहे, परंतु पाप वा पुण्यकर्मातून जे भोक्तृत्व निर्माण होतं त्यातून सुटका मात्र नाही। भोग भोगायलाच हवेत आणि ते पटण्यासारखंही आहे। मी जर गुन्हा केला तर शिक्षा होणारच, गुन्हा करूनही शिक्षा नको असं म्हणणं हे सुसंस्कृतपणाचं लक्षण असू शकत नाही। ज्याप्रमाणे गुन्ह्याची शिक्षा त्याप्रमाणेच चांगल्या कृतीचे उत्तम फळ। आपण कुणासाठी काही चांगलं केलं की तो समाधान पावणार आणि कृतज्ञता बुद्धीने तोही आपल्याकरता काही करणारच। म्हणजे पापातून दुःख वा पुण्यातून सुख हे प्रारब्धवशात प्रत्येकाच्या वाट्याला येणारच। मनुष्य जन्मात आल्यावर पूर्व प्रारब्धाचे भोग भोगायचे हे तर आलेच, परंतु मनुष्य अज्ञानाने पुन्हा पुण्यकारक वा पापकारक काहीतरी करीतच राहतो। त्यातून नवीन प्रारब्ध तयार होतं तेही भोगणं आलंच। या भोक्तृत्वात पापाचा संचय जास्त असेल तर भोग घेत घेत अनंत योनीतून जाणं भाग आहे। त्यामुळे मनुष्येतर योनी या केवळ भोगयोनी आहेत। भोगयोनी या देखील थोड्या थोडक्या नाहीत, 84 लाख आहेत असं सांगण्यात येतं। नक्की संख्या किती या वादात पडण्याचं कारण नाही। अनंत योनी आहेत हे तर आपण समजू शकतो। या सर्व योनीतून पार पडण्याकरता अर्थातच अनंत वर्षांचा कालावधी लागणार। हा अनंत वर्षाचा कालावधी मनुष्य योनीत मिळाला तर काहीतरी बरे। दुःख असलं तरी हरकत नाही, निदान दुःखाचं कारण तरी मनुष्य आपल्या विचाराने शोधून काढू शकतो, दुःखाचं निर्मूलन करण्याचाही प्रयत्न करू शकतो। या उलट भोगयोनीत दुःख नुसते भोगतच राहायचे, कुणाकडून सहानुभूतीचा शब्द देखील नाही, प्रेम कुठलं? दुःखाची वाच्यता करण्याकरता वाणी नाही, अगदी ओक्साबोक्षी रडण्याइतकं दुःख असलं तरी मूक रुदन, डोळ्यात फक्त कुणालाही न दिसणारी आसव। मी एक प्रत्यक्ष उदाहरण पाहिलं। एकदा पुण्याला स्वारगेटहून जात असताना एक ओझ्याने भरलेली बैलगाडी होती। एक बैल अडखळण्यासारखा झाला, चालेना। गाडीवानानी 3-4 फटके मारले, पाठीवर वळ उठले तरी हलेना, म्हणून उतरलं आणि पाहिलं तर बैलानी पुढला एक पाय वर धरून ठेवला होता, त्याला तो टेकवता येईना। खूर उचलून पाहिलं तर एक मोठा जाड खिळा खुराच्या मधल्या मांसल भागात खूप आतवर गेला होता। गाडीवानानी चिमटीत धरून तो खिळा जोराने उपसून काढला, रक्ताची धार लागली, मानेवर जू तसेच, बैल कोसळला। केवढं हे दुःख! बरं, नंतर तो निकामी झाल्यामुळे कसायाकडून हत्या हेच त्याच्या नशिबी। आयुष्यभर ओझ्याखाली फटके खात खात मरत जगायचं आणि शेवटी अनंत यातनांनी कणत प्राण सोडायचा। कुत्री, मांजर, बैल, गाय, शेळी, घोडी, गाढव ही तर दिसणारी, रानावनातले समुद्रातले असंख्य प्राणी दिसत नाहीत, त्यांची दुःखही दिसत नाहीत। अपरंपार दुःख, पण फक्त भोगायची, एका दुःखातून दुसऱ्या दुःखात शिरायचं। योनी बदलली तरी नशिबी तेच दुःख, ज्याला पार नाही, अंत नाही। मानवेतर प्राण्यांच्या दुःखाचा विचार केला म्हणजे लक्षात येतं की ईश्वर केवढा कृपाळू आहे। तो प्रत्येक जीवाला अखंड दुःख भोगू देत नाही, केव्हा तरी दुःखातून बाहेर कसं पडावं हे जाणून घेण्याची संधी तो देतो। मानवी जन्म ही अपूर्व संधी आहे। अज्ञानवश तो या संधीचा फायदा करून घेत नाही हा त्याचा दोष, पण थोडा विचार करावा, ईश्वरानी मनुष्याला कसं पूर्णत्व दिलं आहे? देह म्हणून तर आहेच, पण वैचारिकदृष्ट्या देखील विचाराने तो दुःख पर्यवसायी भोगाला सत्कर्माने छेद देऊ शकतो. चांगली कर्मे करून तो प्रारब्ध भोगही संपू शकतो आणि नवीन भोग निर्माण होणार नाही अशी योजनाही करू शकतो. किती अपूर्व संधी! मनात विचार आला तरी ईश्वरापुढे किती नतमस्तक होऊन जाऊ असं होऊन जातं. सोहम हंसहा.